गणपती हे नुसतं विद्येचं आणि समृद्धीचंच नव्हे तर अपार आनंद देणारं दैवत आहे. आणि म्हणून त्याच्या उत्सवात नाचता गाताना आपण इतके तल्लीन आणि इतके रममाण होऊन जातो की केवळ 10 दिवसांनी बाप्पा पुन्हा आपल्याला सोडून जाणार आहेत हे पूर्णपणे विसरून जातो. आणि मग शेवटी तो दिवस येतो अनंत चतुर्दशीचा. दाटलेल्या कंठाने आणि अश्रू भरल्या डोळ्यांनी बाप्पांचा निरोप घेण्याचा. पण जाताना पुढच्या वर्षी लवकर या असं प्रत्येक भक्त कळकळीने बाप्पाला विनवायला विसरत नाही.